अथ पापदेशना नाम द्वितीयः परिच्छेदः। तच्चित्तरत्नग्रहणाय सम्यक् पूजां करोम्येष तथागतानां सद्धर्मरत्नस्य च निर्मलस्य बुद्धात्मजानां सगुणोदधीनां। यावन्ति पुष्पाणि फलानि चैव भैषज्य जातानि च यानि सन्ति रत्नानि यावन्ति च सन्ति लोके जलानि च स्वच्छमनोरमाणि। महीधररत्नमयास्तथान्ये वनप्रदेशाश्च विवेकरम्यः लतः सुपुष्पाभरणोज्ज्वलाश्च द्रुमाश्च ये सत्फलनम्रशाखः। देवादिलोकेषु च गन्धधूपः कल्पद्रुमारत्नमयाश्च वृक्षः सरांसि चाम्भोरुहभूषणानि हंसस्वनात्यन्तमनोहराणि। आकृष्टजातानि च सस्यजाता निन्यानि वा पूज्य विभूषणानि। आकाशधातु प्रसरावधीनि सर्वाण्यपि मान्यपरिग्रहाणि। आदाय बुद्ध्या मुनिपुङ्गवेभ्यो निर्यातयाम्येष सपुत्रकेभ्यः गृह्णन्तु तन्मे वरदीक्षिणीया महाकृपा माम् अनुकम्पमानः। अपुण्यवान् अस्मि महादरिद्रः पूजार्थमन्यन् मम नास्ति किञ्चित् अतो ममार्थाय परार्थचित्ता गृह्णन्तु नाथ इदमात्मशक्त्या। ददामि चात्मानमहं जिनेभ्यः सर्वेण सर्वं स तदात्मजेभ्यः। परिग्रहं मे कुरुताग्रसत्त्वा युष्मासुदासत्वमुपैमि भक्त्या। परिग्रहेणास्मि भवत्कृतेन निर्भीर्भवे सत्त्वहितं करोमि। पूर्वं स पापं समतिक्रमामि नान्यत् च पापं प्रकरोमि भूयः। रत्नोज्ज्वलस्तम्भमनोरमेषु मुक्तामयोदभासि वितानकेषु स्वच्छोज्ज्वलस्फाटिककुट्टिमेषु सुगन्धिषु स्नानगृहेषु तेषु मनोज्ञगन्धोदकपुष्पपूर्णैः कुम्भैर्महारत्नमयैः अनेकैः स्नानं करोम्येष तथागतानां तदात्मजानां च स गीतिवाद्यम्। प्रधूपितैर्धौतमलैः अतुल्यैर्वस्त्रैश्च तेषां तनुमुन्मृशामि। ततः सुरक्तानि सुधूपितानि ददामि तेभ्यो वरचीवराणि। दिव्यैर्मृदुश्लक्षण विचित्रशोभैर् वस्त्रैरलङ्कारवरैश्च तैस्तै समन्तभद्राजितमञ्जुघोष लोकेश्वरादीन् अपि मण्डयामि सर्वत्रिसाहस्रविसारिगन्धैर्गन्धोत्तमैस्तान् अनुलेपयामि सुतप्तसुन्मृष्टसुधौतहेम प्रभोज्ज्वलान् सर्वमुनीन्द्रकायान् मान्दारवेन्दीवरमल्लिकाद्यै सर्वै सुगन्धै कुसुमैर्मनोज्ञै अभ्यर्चयाम्यर्च्यतमान् मुनीन्द्रान् स्रग्भिश्च संस्थानमनोरमाभिः स्फीतस्फुरद्गन्धमनोरमैश्च तान् धूपमेघै उपधूपयामि भोज्यैश्च खाद्यैर्विविधैश्च पेयैश्च तेभ्यो निवेद्यं च निवेदयामि रत्नप्रदीपांश्च निवेदयामि सुवर्णपद्मेषु निविष्टपङ्क्तिन् गन्धोपलिप्तेषु च कुट्टिमेषु किरामि पुष्पप्रकरान्मनोज्ञा प्रलम्बमुक्ता मणिहारशोभा नभास्वरान्तिं मुखमण्डनांस्तान् विमानमेघान् स्तुतिगीतरम्यान् मैत्रीमयेभ्योऽपि निवेदयामि सुवर्णदण्डैः कमनीयरूपैः संसक् मुक्तानि समुच्छ्रितानि प्रधारयाम्येष महामुनीनां रत्नातपत्राण्यतिशोभनानि अतः परं प्रतिष्ठन्तां पूजामेघामनोरमः तूर्यसङ्गीतिमेघाश्च सर्वसत्त्वप्रहर्षणः सर्वसद्धर्मरत्नेषु चैत्येषु प्रतिमासु च पुष्परत्नादिवर्षाश्च प्रवर्तन्तां निरन्तरम् मञ्जुघोषप्रभृतयः पूजयन्ति यथा जिनान् तथा तथा गतान्नाथान् सपुत्रान् पूजयाम्यहम् स्वरङ्गसागरैः स्तोत्रैः स्तौमि चाहं गुणोदधीन् स्तुतिसङ्गीतिमेघाश्च सम्भवन्त्वेष्वनन्यथा सर्वक्षेत्राणुसङ्ख्यैश्च प्रणामै प्रणमाम्यहं सर्वत्र ध्वगतान् बुद्धान् सहधर्मगणोत्तमान् सर्वचैत्यानि वन्देऽहं बोधिसत्त्वाश्रयांस्तथा नमः करोम्युपाध्यायान् अभिवन्द्यान्यतिंस्तथा बुद्धं गच्छामि शरणं यावदा बोधिमण्डतः धर्मं गच्छामि शरणं बोधिसत्त्वगणं तथा विज्ञापयामि संबुद्धान् सर्वदिक्षु व्यवस्थितान् महाकारुणिकांश्चापि बोधिसत्त्वान् कृताञ्जलिः अनादिमति संसारे ಜನ್ಮನ್ಯತ್ರೈವ ವಾ ಪುನಃ ಯನ್ಮಯಾ ಪಶುನಾ ಪಾಪಂ ಕೃತಂ ಕಾರಿತಮೇವ ವಾ ಯಚ್ಚಾನುಮೋದಿತಂ ಕಿಂಚಿತ್ ಆತ್ಮಘಾತಾಯ ಮೋಹತಃ ತದತ್ಯಯಂ ದೇಶಯಾಮಿ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪೇನ ತಾಪಿತಃ ರತ್ನತ್ರಯೇಪಕಾರೋ ಯೋ ಮಾತಾ ಪಿತೃಷು ವಾ ಮಯಾ ಗುರುಷ್ವನ್ನೇಷು ವಾಕ್ಷೇಪಾತ್ ಕಾಯವಾಗ್ಬುದ್ಧಿಭಿಃ ಕೃತಃ ಅನೇಕ ದೋಷ ದುಷ್ಟೇನ ಮಯಾ ಪಾಪೇನ ನಾಯಕಃ ಯತ್ಕೃತಂ ದಾರುಣಂ ಪಾಪಂ ತತ್ಸರ್ವಂ ದೇಶಯಾಮ್ಯಹಂ ಕಥಂ ಚ ನಿಸ್ಸರಾಮ್ಯಸ್ಮಾನ್ ನಿತ್ಯೋದ್ವೇಗೋಸ್ಮಿ ನಾಯಕಃ ಮಾ ಭುನ್ಮೇ ಮೃತ್ಯುರಚಿರಾತ್ ಅಕ್ಷಿಣೇ ಪಾಪ ಸಂಚಯೇ ಕಥಂ ಚ ನಿಸ್ಸರಾಮ್ಯಸ್ಮಾತ್ ಪರಿತ್ರಾಯತ ಸತ್ವರಂ ಮಾ ಮಮಾಕ್ಷೀಣ ಪಾಪಸ್ಯ ಮರಣಂ ಶೀಘ್ರಮೇಷ್ಯತಿ ಕೃತಾ ಕೃತಾ ಪರೀಕ್ಷೋಯಂ ಮೃತ್ಯುರ್ವಿಶ್ರಂಭಘಾತಕಃ ಸ್ವಸ್ಥಾ ಸ್ವಸ್ಥೈರವಿಶ್ವಾಸ್ಯ ಆಕಸ್ಮಿಕ ಮಹಾಸನಿಃ ಪ್ರಿಯಾ ಪ್ರಿಯ ನಿಮಿತ್ತೇನ ಪಾಪಂ ಕೃತಮನೇಕದಾ ಸರ್ವಮುತ್ಸೃಜ್ಯ ಗಂತವ್ಯಂ ಇತಿ ನ ಜ್ಞಾತಮೀದೃಶಂ ಅಪ್ರಿಯಾನ ಭವಿಷ್ಯಂತಿ ಪ್ರಿಯೋ ಮೇನ ಭವಿಷ್ಯತಿ ಅಹಂ ಚ ನ ಭವಿಷ್ಯಾಮಿ ಸರ್ವಂ ಚ ನ ಭವಿಷ್ಯತಿ ತತ್ತತ್ ಸ್ಮರಣತಾಂ ಯಾತಿ ಯದ್ಯದ್ ವಸ್ತು ಅನುಭೂಯತೆ ಸ್ವಪ್ನಾನುಭೂತವತ್ ಸರ್ವಂ ಗತಂ ನ ಪುನರೀಕ್ಷತೆ ಇಹೈವ ತಿಷ್ಠತಸ್ತಾವದ್ ಗತಾನೈಕೆ ಪ್ರಿಯಾ ಪ್ರಿಯಃ ತನ್ನಿಮಿತ್ತಂ ತು ಯತ್ ಪಾಪಂ ತತ್ ಸ್ಥಿತಂ ಘೋರಮಗ್ರತಃ ಏವಮಾಗಂತುಕೋಸ್ಮೀತಿ ನ ಮಯಾ ಪ್ರತ್ಯವೇಕ್ಷಿತಂ ಮೋಹಾನೂನಯ ವಿದ್ವೇಷೈ ಕೃತಂ ಪಾಪಮನೇಕದಾ ರಾತ್ರಿಂದಿವಂ ಅವಿಶ್ರಾಮಂ ಆಯುಷೋ ವರ್ಧತೆ ವ್ಯಯಃ ಆಯಸ್ಯ ಚಾಗಮೋ ನಾಸ್ತಿ ನ ಮರಿಷ್ಯಾಮಿ ಕಿಂ ನಹಂ ಇಹ ಸಯ್ಯಾಗತೇನಾಪಿ ಬಂಧುಮಧ್ಯೇಪಿ ತಿಷ್ಠತ ಮಯೈವೇಕೇನ ಸೋಢವ್ಯಾ ಮರ್ಮಚ್ಛೇದಾದಿವೇದನಾ ಯಮದೂತೈರ್ಗೃಹೀತಸ್ಯ ಕುತೋ ಬಂಧುಃ ಕುತಃ ಸುಹೃತ್ ಪುಣ್ಯಮೇಕಂ ತದಾತ್ರಾಣಂ ಮಯಾ ತಚ್ಚ ನ ಸೇವಿತಂ ಅನಿತ್ಯ ಜೀವಿತಾ ಸಂಗಾತ್ ಇದಂ ಭಯಮಜಾನತ ಪ್ರಮತ್ತೇನ ಮಯಾ ನಾಥ ಬಹು ಪಾಪಮುಪಾರ್ಜಿತಂ ಅಂಗಚ್ಛೇದಾರ್ಥಮಪ್ಯದ್ಯ ನೀಯಮಾನೋ ವಿಶಸ್ಯತಿ ಪಿಪಾಸಿತೋ ದೀನ ದೃಷ್ಟಿಃ ಅನ್ಯದೇವೇಕ್ಷತೆ ಜಗತ್ ಕಿಂ ಪುನರ್ಭೈರವಾಕಾರೈರ್ಯಮದೂತೈಃ ಅಧಿಷ್ಠಿತಃ ಮಹಾತ್ರಾಸಜ್ವರಗ್ರಸ್ತಃ ಪುರೀಶೋತ್ಸರ್ಗವೇಷ್ಟಿತಃ ಕಾತರೈರ್ದೃಷ್ಟಿಪಾತೈಶ್ಚ ತ್ರಾಣಾನ್ವೇಷಿ ಚತುರ್ದಿಶಂ ಕೋ ಮೇ ಮಹಾಭಯಾತ್ ಅಸ್ಮಾತ್ ಸಾಧುಸ್ತ್ರಾಣಂ ಭವಿಷ್ಯತಿ ತ್ರಾಣಶೂನ್ಯಾದಿಶೋ ದೃಷ್ಟ್ವಾ ಪುನಃ ಸಮ್ಮೋಹಮಾಗತಃ ತದಾಹಂ ಕಿಂ ಕರಿಷ್ಯಾಮಿ ತಸ್ಮಿನ್ ಸ್ಥಾನೇ ಮಹಾಭಯೇ ಅದ್ದೈವ ಶರಣಂ ಯಾಮಿ ಜಗನ್ನಾಥಾನ್ ಮಹಾಬಲಾನ್ ಜಗದ ರಕ್ಷಾರ್ಥಮುದ್ಯುಕ್ತಾನ್ ಸರ್ವತ್ರಾಸಹರಾಂಜಿನಾನ್. ತೈಶ್ಚಾಪ್ಯಧಿಗತಂ ಧರ್ಮಂ ಸಂಸಾರ ಭಯನಾಶನಂ ಶರಣಂ ಯಾಮಿ ಭಾವೇನ ಬೋಧಿಸತ್ವಗಣಂ ತಥಾ. ಸಮಂತಭದ್ರಯಾತ್ಮಾನಂ ದದಾಮಿ ಭಯವಿಹ್ವಲಃ ಪುನಶ್ಚ ಮಂಜುಘೋಷಾಯ ದದಾಮ್ಯಾತ್ಮಾನಮಾತ್ಮನಾ. ತಂ ಚಾವಲೋಕಿತಂ ನಾಥಂ ಕೃಪಾವ್ಯಾಕುಲಚಾರಿಣಂ ವಿರೌಮ್ಯರ್ತರವಂ ಭೀತಃ ಸಮಾಂ ರಕ್ಷತು ಪಾಪಿನಂ. ಆರ್ಯಮಾಕಾಶಗರ್ಭಂ ಚ ಸ್ಥಿತಿಗರ್ಭಂ ಚ ಭಾವತಃ ಸರ್ವಾನ್ ಮಹಾಕೃಪಾಂಶ್ಚಾಪಿ ತ್ರಾಣಾನ್ ವೇಷಿ ವಿರೌಮ್ಯಹಂ. ಯಂ ದೃಷ್ಟ್ವೈವ ಚ ಸಂತ್ರಸ್ತಾ ಪಲಾಯಂತೆ ಚತುರ್ದಿಶಂ ಯಮದೂತಾದಯೋ ದೃಷ್ಟಾಸ್ ತಂ ನಮಸ್ಯಾಮಿ ವಜ್ರಿಣಂ. ಅತೀತ್ಯಯುಸ್ಮದ್ವಚನಂ ಸಾಂಪ್ರತಂ ಭಯದರ್ಶನ ಶರಣಂ ಯಾಮಿ ವೋ ಭೀತೋ ಭಯಂ ನಾಶಯ ತದ್ರುತಂ. ಇತ್ವರವ್ಯಾಧಿಭೀತೋಪಿ ವೈದ್ಯವಾಕ್ಯಂ ನ ಲಂಘಯೆ ಕಿಮುವ್ಯಾಧಿಸತಿರ್ಗ್ರಸ್ತಸ್ ಚತುರ್ಭಿಶ್ಚತುರುತ್ತರೈಃ. ಏಕೇನಾಪಿ ಯತಃ ಸರ್ವೇ ಜಂಬುದೀಪಗತಾ ನರಃ ನಶ್ಯಂತಿ ಯೇಷಾಂ ಭೈಷಜ್ಯಂ ಸರ್ವದಿಕ್ಷು ನ ಲಭ್ಯತೆ. ತತ್ರ ಸರ್ವಜ್ಞ ವೈದ್ಯಸ್ಯ ಸರ್ವಸಲ್ಯಾಪಹಾರಿಣಃ ವಾಕ್ಯಮುಲ್ಲಂಘಯಾಮೀತಿ ಧಿಂಗ್ಮಾಮತ್ಯಂತ ಮೋಹಿತಂ. ಅತ್ಯಪ್ರಮತ್ತಸ್ತಿಷ್ಠಾಮಿ ಪ್ರಪಾತೇಸ್ವಿತರೇಷ್ವಪಿ ಕಿಮುಯೋಜನ ಸಾಹಸ್ರೇ ಪ್ರಪಾತೆ ದೀರ್ಘಕಾಲಿಕೆ. ಅದ್ಯೈವ ಮರಣಂ ನೈತಿ ನ ಯುಕ್ತಾ ಮೇ ಸುಖಾಸಿಕಾ ಅವಶ್ಯಮೇತಿ ಸಾ ವೇಳಾ ನ ಭವಿಷ್ಯಾಮ್ಯಹಂ ಯದಾ. ಅಭಯಂ ಕೇನ ಮೇ ದತ್ತಂ ನಿಸ್ಸಾರಿಷ್ಯಾಮಿ ವಾ ಕಥಂ ಅವಶ್ಯಂ ನ ಭವಿಷ್ಯಾಮಿ ಕಸ್ಮಾನ್ ಮೇ ಸುಸ್ಥಿತಂ ಮನಃ. ಪೂರ್ವಾನುಭೂತನಷ್ಟೇಭ್ಯಃ ಕಿಂ ಮೇ ಸಾರಮವಸ್ಥಿತಂ ಯೇಷು ಮೇ ವಿನಿವಿಷ್ಟೇನ ಗುರುಣಾಂ ಲಂಘಿತಂ ವಚಃ. ಜೀವಲೋಕಮಿಮಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಬಂಧುನ್ ಪರಿಚಿತಾಂಸ್ತಥಾ ಏಕಾಕಿ ಕ್ವಾಪಿ ಯಾಸ್ಯಾಮಿ ಕಿಂ ಮೇ ಸರ್ವೈಃ ಪ್ರಿಯಾಃ ಪ್ರಿಯೈಃ. ಇಯಮೇವ ತು ಮೇ ಚಿಂತಾ ಯುಕ್ತಾ ರಾತ್ರಿಂ ದಿವಂ ತದಾ. ಅಶುಭಾನ್ನಿಯತಂ ದುಃಖಂ ನಿಸ್ಸರೇಯಂ ತತಃ ಕಥಂ. ಮಯಾ ಬಾಲೇನ ಮೂಢೇನ ಯತ್ಕಿಂಚಿತ್ ಪಾಪಮಾಸಿತಂ ಪ್ರಕೃತ್ಯಾ ಯಚ್ಚ ಸಾವದ್ಯಂ ಪ್ರಜ್ಞಪ್ತ್ಯಾವದ್ಯಮೇವ ಚ. ತತ್ಸರ್ವಂ ದೇಶಯಾಮ್ಯೇಷ ನಾಥಾನಾಂ ಅಗ್ರತಸ್ಥಿತಃ ಕೃತಾಂಜಲಿರ್ದುಃಖಭೀತಃ ಪ್ರಣಿಪತ್ಯ ಪುನಃ ಪುನಃ. ಅತ್ಯಯಮತ್ಯಯತ್ವೇನ ಪ್ರತಿಗೃಹ್ಣಂತು ನಾಯಕಃ ಅಭದ್ರಕಮಿದಂ ನಾಥ ನ ಕರ್ತವ್ಯಂ ಪುನರ್ಮಯ अभद्रकमिदं नाथ न कर्तव्यं पुनर्मया अभद्रकमिदं नाथ न कर्तव्यं पुनर्मया। इति श्री शान्तिरेव विरचिते बोधिचर्यावतारे पापदेशना नाम द्वितीयः परिच्छेदः। ॐ